इयोब अध्याय दोन. पुन्हा एके दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभे राहिले. त्यांच्यामध्ये सैतानही परमेश्वरासमोर हजर झाला होता. परमेश्वर सैतानाला म्हणाला, तू कोठून येत आहेस? सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले आणि म्हणाला, पृथ्वीवर हिंडून फिरून आणि येथून तेथून चालत जाऊन परत आलो आहे. नंतर परमेश्वर सैतानाला म्हणाला, माझा सेवक इयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले का? पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणीही नाही. तो सात्विक आणि सरळ मनुष्य आहे. तो देवाचे भय धरतो आणि दुष्ट गोष्टीपासून दूर राहतो. जरी त्याच्याविरुद्ध कोणतेही कारण नसताना त्याचा नाश करण्यास तू मला तयार केली, तरीही त्याने आपली सात्विकता अखंड धरून ठेवली आहे. सैतानाने परमेश्वराचं उत्तर दिले आणि म्हटले, कातडीसाठी कातडी, खरोखर मनुष्य स्वतःच्या जीवासाठी आपले सर्व काही देईल, परंतु तू जर तुझा हात लांब करून त्याच्या हाडांना आणि शरीराला स्पर्श केलास तर तो तुझ्या तोंडावर तुझा नाकार करेल. परमेश्वर सैतानाला म्हणाला, पहा, तू आता तुझ्या हाती आहे, मात्र त्याचा जीव राखून ठेव. मग सैतान परमेश्वराच्या उपस्थितीतून निघून गेला आणि त्याने इयोबाला तळपायापासून डोक्यापर्यंत वेदनांनी भरलेल्या फोडांनी पिडिले. इयोबाने स्वतःचे अंग खाजवण्यासाठी खापराचा तुकडा घेतला आणि तो राखे जाऊन बसला. नंतर त्याची पत्नी त्यास म्हणाली, तुम्ही अजूनही तुमची सात्विकता धरून ठेवली आहे का? तुम्ही देवाचा त्याग करा आणि मरा. परंतु तो तिला म्हणाला, तू मूर्ख स्त्रीसारखी बोलत आहेस. देवाच्या हातातून आपण चांगलेच घेतले पाहिजे, वाईट नाही काय? तू असाच विचार करतेस ना? या सर्व बाबतीत योबाने त्याच्या बोलण्याद्वारे पाप केले नाही. योबाचे तीन मित्र म्हणजे अलिफज, तेमानी, बिलदद शुही आणि सोफर नामाती या तिन्ही मित्रांनी त्याच्यावर आलेल्या संकटाविषयी ऐकले होते. योबाला भेटून त्याच्यासोबत शोक करण्यास आणि त्याचे सांत्वन करावे याबद्दल त्यांचे एकमत झाले. तेव्हा ते आपापल्या ठिकाणाहून आले. जेव्हा त्यांनी दुरून आपले डोळे वर करून पाहिले तेव्हा त्यांनी त्यास ओळखले नाही. ते मोठ्याने रडले. प्रत्येकाने आपापल्या स्वतःचा झगा फाडला आणि हवेत धूळ उडवली आणि स्वतःच्या डोक्यावरही घेतली. मग ते त्याच्याबरोबर 7 दिवस आणि 7 रात्री जमिनीवर बसून राहिले आणि त्याच्याशी एक शब्दही कुणी बोलले नाही, कारण त्याचा शोक अतिशय तीव्र होता असे त्यांनी पाहिले.